चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थायलंडच्या साखर कारखान्यांवर दुष्काळाचं सावट। 2020-21 वर्षादरम्यान जर दुष्काळ पडला तर त्यांच्या उत्पादनावर पुन्हा एक वर्ष परिणाम होण्याच्या भीतीचं सावट थायलंडच्या साखर कारखान्यांवर घोंगावत आहे। थाई शुगर मिलर्स कॉर्पोरेशनचे जनसंपर्क कार्यकारी समूहाचे अध्यक्ष सिरीवूत सीमा पाकडी यांनी सांगितलं की शुगर इंडस्ट्री सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे आणि दुष्काळाच्या स्थितीसाठीही आता सज्ज व्हायचं आहे। TSMC यांच्या मतानुसार गेल्या वर्षी 2019-20 हंगामात 74.9 मिलियन टन उसापासून 8.27 मिलियन टन साखरेचं उत्पादन झालं होतं। सिरीवूत यांनी सांगितलं की गेल्या वर्षी दुष्काळाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर साखर उद्योगावर परिणाम झाला होता। यामुळे जागतिक स्तरावर साखरेच्या किमतीमध्ये 15 अमेरिकी सेंट प्रति पाऊंड इतकी वृद्धी झाली। पण यावर्षी ब्राझीलची साखर निर्यात वाढवण्याची योजना आहे, आमचं यावर लक्ष आहे। यामुळे इथल्या साखर किमतीत घट होईल का हे आम्ही पाहणार आहोत। आम्हीही इथेनॉल उत्पादनाकडे वळणार आहोत, पण कोरोनाच्या फैलावामुळे तेलाची मागणी कमी झाली आहे। थायलंडच्या ऊस आणि साखर उद्योगावर याचा परिणाम होईल। थायलंड ब्राझीलनंतर जगातील चौथा सर्वात मोठा साखर उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातक देश आहे। सिरीवूत यांनी सांगितलं की थायलंडमध्ये साखर कारखाने ऊस शेतकऱ्यांना पाण्यासाठी तलावाच्या निर्माणात मदत करणार आहेत, जेणेकरून दुष्काळादरम्यान त्यांना कोणतीही अडचण येऊ नये।